पुढील नोंद आहे नायटा म्हणजे रिंगवर्म, विशिष्ट सूक्ष्म कवकांच्या संसर्गामुळे होणारा एक त्वचारोग. याला गजकर्ण असंही म्हणतात. गजकर्ण शरीराच्या ज्या भागाला होतो त्याच्यानुसार त्याला वेगवेगळी नावं आहेत. डोक्याच्या गजकर्णाला खवड्या, पायाच्या बोटांमधील गजकर्णाला चिखल्या, तर शरीराच्या मान, गाल आणि हातापायांच्या तळव्यावरील गजकर्णाला नायटा असं म्हणतात. ह्याबद्दलची अधिक माहिती गजकर्ण या नोंदीतही आपल्याला वाचायला मिळेल. ही नोंद प्रसाद कर्णिक यांनी लिहिली आहे.